चला दुसऱ्या अंदाज भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार मी आहे संग्राम रेड एफ एमचा शिक्का सीझन 4 ची पुढची कॅटेगरी रिव्हील करण्यासाठी माझ्याकडे माझ्या बरोबर आहे खूपच खास गेस्ट जिचं नाव आहे
जॉनिता मी स्वतःच घेते
खर तर हो लो बजेट कार्यक्रम असल्यामुळे आमच्याकडे साऊंड इफेक्ट नाहीयेत त्यामुळे आम्ही आमचंच म्हणतो जॉनिता 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 जॉनिता
काय छान एको आलाय मस्त एकदम
माझा मित्र अमोल परचुरे टीव्हीवर असतो त्याचा डायलॉग मी वापरतो खूप इको फ्रेंडली आहे म्हणून नाईट लाईफ वेड एफ एम वर रोज रात्री 9 ते 12 असतं
करेक्ट
आणि खूप छान शो आहे मी कधीच ऐकलेलं नाहीये कारण त्यावेळी मी कधीच जागा नसतो पण मी खूप ऐकलंय की खूप छान सुंदर इचा शो आहे
थँक्यू संग्राम
आणि अनायसे तू इथे आलीयस रेड एफ एमचा शिक्का पुढची कॅटेगरी लोकांनी भरभरून मेसेज केले आहेत ते
मदर्स रेसिपी प्रेझेंट
नाईट कट्ट्यासाठी बेस्ट जॉईंट कुठला आहे त्याच्यासाठी
रात्री अपरात्री उशिरा जॉनिताचा शो ऐकता ऐकता भूक लागली आहे घरी जाता येत नाहीये जाण्याच्या परिस्थितीत नाहीये किंवा घरी काही बनवलेलं नाहीये तर अशा वेळी तुम्हाला कुठे खायला आवडतं ही पुढची कॅटेगरी आहे खूप सोपा व्हॉट्सअप करा
करेक्ट शिक्का टाईप करा SHIKKA स्पेस फेवरेट नाईट जॉईंट कुठला आहे तुमचा जो रात्रभर चालू असतो तुमच्या नावासोबत पाठवून द्या 8975935935 या नंबरवर आणि आता मी एवढ्या लवकर आलीये संग्राम तुम्हाला भूक लागली आहे तुझ्याकडे काय आहे का ब्रेकफास्ट वगैरे खायला काही आहे
नाही केके मार्केट मध्ये काहीच मिळत नाही
स्विगी ऍप वरून आपण काहीतरी मस्त ब्रेकफास्ट ऑर्डर करूया
दॅट्स अ वंडरफुल आयडिया कारण स्विगी ऍप कडे 750 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत पुण्यातले डोंट फॉरगेट टू डाउनलोड दॅट द स्विगी ऍप मी आहे संग्राम रोज रात्री 9 वाजता एक्सक्लुसिव्हली रेड एफ एम वर नाईट लाईफ विथ जॉनिता 93.5 रेड एफ एम
बजाते रहो